chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात साखर कारखान्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा। महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या नव्या आलेल्या सरकारबरोबरच राज्यात साखर उद्योग अतिवृष्टी आणि पुरामुळं साखर उत्पादनात घट झाल्यामुळं शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या तयारीत आहे। पुरामुळे उसाच्या शेतीचा मोठा भाग 15 ते 20 दिवसांपर्यंत पाण्यात होता, ज्यामुळे उसाच्या पिकाची गुणवत्ता आणि रिकव्हरी दोन्हीचही नुकसान झालं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ऊस पिकाचं पुरामुळे नुकसान झालं। याचा परिणाम 2019-20 गाळप हंगामावर दिसून येत आहे। साखरेच्या किमतीतील दबाव आणि निर्यातीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यात कारखान्यांना अडचणी येण्याची संभावना आहे। यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखाने सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत। कारखानदारांच्या म्हणण्यानुसार प्रति टन उसातील साखरेचं प्रमाण, ज्याला साखरेची रिकव्हरी म्हणून ओळखलं जातं, ती काही प्रमाणात कमी होईल। कोल्हापुरातील साखर विशेषज्ञ PG मेढे यांनी सांगितलं की सरकारनं साखरेच्या घटत्या रिकव्हरीची भरपाई करावी। कारखानदारांनी सांगितलं की यावर्षी साखरेची रिकव्हरी कमी असूनही कारखाने गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारावर शेतकऱ्यांना उसाचे पैसे देतात। मेढे यांनी सांगितलं की गेल्या वर्षीची रिकव्हरी अधिक होती, म्हणून कारखाने कमी रिकव्हरीसाठी अधिक किंमत देतील।